आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच वर्षांपूर्वी कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याचा निर्णय ही जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये प्रगती आणि समृद्धीच्या नव्या पर्वाची सुरुवात होती असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांचा राजीनामा। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। शेअर बाजारात मोठी पडझड। सेन्सेक्समध्ये 2223 तर निफ्टीमध्ये 662 अंकांची घसरण। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला पदकाची हुलकावणी। जम्मू काश्मीर आणि लडाखमधल्या लोकांसाठी सरकार काम करत असून आगामी काळात या राज्यातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। पाच वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट रोजी संसदेनं कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता। हा निर्णय जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये प्रगती आणि समृद्धीच्या नव्या पर्वाची सुरुवात होती असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे। कलम 370 आणि 35 अ रद्द केल्यामुळे महिला, तरुण, मागासवर्गीय, आदिवासी आणि विकासापासून वंचित असलेल्या उपेक्षित समुदायांना सुरक्षा, सन्मान आणि विविध संधी उपलब्ध झाल्या असल्याचं त्यांनी नमूद केलं। 370 आणि 35 अ कलम रद्द झाल्यापासून जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मोठी वाढ आणि प्रगती दिसून येत असल्याचं भाजपा अध्यक्ष JP नड्डा यांनी म्हटलं आहे। बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे। ढाक्यातलं प्रधानमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान गोनो भवनवर आज शेकडो आंदोलकांनी हल्ला केला। त्यानंतर शेख हसीना देश सोडून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी निघून गेल्याचं वृत्त आहे। देश चालवण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल असं बांगलादेशाचे लष्कर प्रमुख जनरल वकार उज झमान यांनी म्हटलं आहे। दूरचित्रवाणीवरून संबोधित करताना त्यांनी देशवासियांना संयम आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। दरम्यान काल पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत सुमारे 100 लोक ठार झाले आणि 1000 अधिक जण जखमी झाले। या पार्श्वभूमीवर एअर इंडियानं ढाक्याला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत। विविध पिकांचे 1500 पर्यावरणस्नेही वाण येत्या 5 वर्षात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अशा 109 वाणांचं लोकार्पण लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं। फलोत्पादन निर्यातीचं उद्दिष्ट ठेवून पुढच्या 5 वर्षात देशभरात 100 फलोद्यानं विकसित केली जाणार असून त्याकरिता 18,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं ते म्हणाले। शेती फायद्याची करण्यासाठी वेगळा दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे असं सांगून खतांच्या वाढत्या वापराबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। सरकार सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले। शेतकऱ्यांना आधारच्या धर्तीवर ओळखपत्र जारी करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला। सरकार शेतकरी विरोधी असल्याच्या विरोधकांच्या टीकेवर त्यांनी ताशेरे ओढले। शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतून दिल्या जाणाऱ्या 6,000 रुपये अर्थसहाय्याचं मोल विरोधकांना कळणार नाही असं ते म्हणाले। आर्थिक वर्ष 2024-25 केंद्रीय अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांनी प्रस्तावित केलेल्या खर्चाशी संबंधित अनुदानाच्या थकबाकी मागण्या लोकसभेनं आज चर्चेविना मंजूर केल्या। तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या विनियोजन विधेयक 2024 सभागृहानं मंजुरी दिली। या विधेयकाच्या माध्यमातून 2024-25 या आर्थिक वर्षातल्या सेवांसाठी एकत्रित निधीतून देयकं आणि खर्चांना मंजुरी दिली जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत आहे असा आरोप करत नवी मुंबईतले सनदी लेखापाल नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमोर सुनावणी झाली। सरकारनं कोणती योजना तयार करावी किंवा ती प्राधान्यानं राबवावी ही बाब न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नाही। हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असून त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही असं स्पष्ट करून न्यायालयानं ही याचिका फेटाळली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या आज फिजीमध्ये नाडी इथं पोहोचल्या आहेत. त्या बुधवारपर्यंत फिजीमध्ये असतील. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 8 आणि 9 ऑगस्ट रोजी न्यूझीलंडमध्ये असतील, तर अंतिम टप्प्यात राष्ट्रपती 10 ऑगस्टला पूर्व तिमोरला जातील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 2223 अंकांनी घसरून 78,759 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 662 अंकांची घसरण नोंदवत 24,056 अंकांवर बंद झाला. जपानचा शेअर बाजार निक्केई कोलबडल्यानं संपूर्ण जगभरातल्या शेअर बाजारात आज घसरण पाहायला मिळाली. याचा सर्वाधिक प्रभाव आशियातल्या शेअर बाजारांवर दिसून आला. बाजारातली पडझड रोखण्यासाठी दक्षिण कोरियानं 20 मिनिटं व्यवहार बंद केले होते. चीन आणि हाँगकाँग यांच्या शेअर बाजारांवर मात्र या पडझडीचा परिणाम दिसून आला नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचं कांस्यपदक पटकावण्याचं स्वप्न मलेशियाच्या जी जिया ली याच्यामुळे भंगलं. सुरुवातीचा गेम जिंकून घेतलेली आघाडी लक्ष्य सेनला टिकवता आली नाही आणि ली यानं नंतरचे दोन्ही गेम्स जिंकून सामनाही 13-21 21-16 21-11 असा खिशात घातला. नेमबाजी स्पर्धेत स्किट मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका यांचंही कांस्यपदक अवघ्या 1 गुणानं हुकलं, त्यामुळे भारताला चौथ्या पदकासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. टेबल टेनिस सांघिक प्रकारात श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना कामत यांनी रोमानियाच्या 3-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ आज टपाल विभागानं विशेष तिकिटांचा संच प्रकाशित केला. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय उपस्थित होते. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसानं दिलासा दिल्यानं जिल्ह्यातल्या प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळं पुणे शहरात झालेली पूरपरिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. या भागांमध्ये कालपासून प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीसाठी आवश्यक बचाव उपकरणासह लष्करी मदत तैनात करण्यात आली आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिकमध्ये गिरणा नदीपात्रात आज मासेमारीसाठी गेलेल्या 15 मच्छीमारांची विशेष हेलिकॉप्टरनं सुटका केली. हे मच्छीमार रविवारी मुठा नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेले असताना गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सध्या गंगापूर धरणातून 8,100, दारणा धरणातून 22,383 तर नांदूर मधमेश्वर इथून 54,233 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून काल सायंकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे. महानगरपालिकेनं आतापर्यंत योग्य त्या उपाययोजना केल्या असून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण आणि वीर पाणलोक क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणं 100% भरली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 वर्षांपूर्वी कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याचा निर्णय ही जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये प्रगती आणि समृद्धीच्या नव्या पर्वाची सुरुवात होती, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांचा राजीनामा. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. शेअर बाजारात मोठी पडझड. सेन्सेक्समध्ये 2233 तर निफ्टीमध्ये 662 अंकांची घसरण. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला पदकाची हुलकावणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.